असं म्हणतात की आयुष्य सरळ जगावं, पण कधी कधी काही गोष्टी मिळवण्यासाठी तिरसाट पण व्हावंच लागतं.